चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। कोरोनाचं संकट घालवण्यासाठी विरोधी पक्षनेते तसंच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेतली जाईल। सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्यानं एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता। आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही, सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असंही ते म्हणाले। ते आज विरोधी पक्ष नेते तसंच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते। यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोनाविषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असं ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्तानं सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून, तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून, तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते। मुख्यमंत्री म्हणाले की आज कोरोनाशी मुकाबला करत असताना आपल्याला 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे। ही अभूतपूर्व परिस्थिती असल्यानं केवळ आपलं राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळलं आहे। माझे आपल्याशी अधूनमधून दूरध्वनीवरून बोलणं सुरूच असतं। आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमातून वाचत असतो, त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवत असतो। केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करत आहे, मग ते पंतप्रधान, गृहमंत्री असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो। पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात। तसंच आतापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची VC द्वारे बैठकही झाली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आपण प्रसंगी टीका करत असलात तर त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणं असा असतो। आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढली नाही, मात्र मे अखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे। मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे, मात्र BKC, वरळी, रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्र उभारली आहेत। आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे। व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे। परराज्यातील नागरिकांना पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत। राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल, जेणेकरून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय संस्था लष्कर पोर्ट ट्रस्ट यांना आम्ही ICU बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली। मालेगाव आणि औरंगाबाद इथं कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली। पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणं सुरू आहे। बियाणं आणि खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगलं नियोजन केलं आहे। कुठेही औषधं बियाणं कमी पडणार नाही। कापूस खरेदी संदर्भात केंद्राशी बोलणं सुरू आहे। ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्रानं आदेश काढले आहेत। 25,000 मेट्रिक टन ज्वारी आणि 15,000 मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। नेत्यांनी केल्या विविध सूचना। विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सूचना केल्या। मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असं सांगितलं। गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे, तसंच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावं लागेल असं सांगितलं। कोविड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणं, रुग्णांना बेड्सची आणि इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी, रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजेत, तसंच प्रशासनात समन्वय हवा आणि तो घडवून आणणं महत्वाचं आहे असं सांगितलं। परराज्यातील 20,000 ते 25,000 श्रमिक पायी घरी निघाल्याचं चित्र आहे। केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचं नैतिक बळ वाढवावं, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसं संरक्षण मिळावं असं ते म्हणाले। आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत, आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की उपचार न झाल्यानं रुग्णांचा मृत्यू होत असेल तर ते चुकीचं आहे. कोरोनाची चाचणी तो रुग्ण मरण पावल्यावर येतो. क्वारंटाईन केंद्रामध्ये अधिक सुविधा द्याव्यात, त्यांना भोजन मिळावं यासाठी आढावा घ्यावा असं सांगून ते म्हणाले की शेतीमाल आंब्याला भाजीपाल्याला बाजारपेठ नाही, त्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था करावी. असंघटित कामगार आणि मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वती नाही, त्यांना आधार द्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी. कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात. मालमत्ता कर उपकर स्थगित करावा अशा मागण्याही प्रवीण दरेकर यांनी केल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावं लागेल, पोलीस थकले आहेत, त्यामुळे SRP फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोक गृहीत धरतायत, अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत, रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकले आहेत, त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी, तसंच यापुढे लॉकडाऊन करताना आगाऊ सूचना द्यावी असंही राज ठाकरे म्हणाले. शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले की शेतीसाठी पीक कर्ज व्यवहार ठप्प आहेत, बँकांना सूचना करावी आणि शेतीला प्राधान्य देऊन शेतीवर आधारित उद्योगांना मदत करावी. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले की पालघर रेड झोनमध्ये आहे, पण या ठिकाणी आदिवासी भाग आहे, त्यांचे हाल होत आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, बांधकामं बंद आहेत, पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल. सकाळ संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरू झाल्या पाहिजेत. राज्य शासनाचं काम चांगलं सुरू आहे असंही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचं पीक शेतकऱ्यांच्या घरात आहे, ते APMC विकत घ्यावं. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करताना शेतीकडे लक्ष द्या, कोणाचाही पगार कापू नका. रिक्षा हातगाड्या घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत, ते पुनर्गठित करावेत. दुकानं उघडायला लावली आहेत, मजुरांना कमीत कमी वेतन दिलंच पाहिजे ही मागणी त्यांनी केली. परीक्षा होणार की नाही हे स्पष्ट करावं. कुंभार समाजाकडे मातीचे रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळावा असं ते म्हणाले. MIM खासदार इम्तियाज जलील यावेळी म्हणाले की नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष करणं सुरू आहे. औरंगाबादमधील 3 मोठ्या खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात, अधिकाऱ्यात समन्वय अभाव आहे. मनपातर्फे 4 कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधण्यात येत आहे, पण तिथं काम करण्यासाठी मुंबईच्या तुलनेत अतिशय कमी पगार असल्यानं विशेषज्ञ डॉक्टर तयार नाहीत. 14 कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे, पण मनुष्यबळ नाही. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत, त्यांच्याकडे रेशन कार्ड्स नाहीत म्हणून त्यांना धान्य मिळत नाही असंही ते म्हणाले. दारू दुकानं उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असं सांगून जलील यांनी आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत अशी ग्वाहीही दिली. माकपाचे अशोक ढवळे म्हणाले की कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची गरज आहे, सोशल डिस्टन्सिंग या शब्दाऐवजी शारीरिक अंतर हा शब्द वापरावा असं ते म्हणाले. सपाचे अबू आझमी म्हणाले की प्रत्येक रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळावेत, डायलिसिस रुग्णांचा प्रश्न मिटावा, परराज्यातील श्रमिकांना घरी पाठवण्याची जबाबदारी पोलिसांकडे देऊ नये, एक वेगळा सामाजिक संस्थांचा गट करून त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी. भाकपचे प्रकाश रेड्डी यांनी सांगितलं की कामगार विभाग जास्त कार्यरत केला पाहिजे, रेल्वेशी चांगला समन्वय ठेवून काम करावं. माकपचे मिलिंद रानडे यांनीही सूचना मांडल्या. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे म्हणाले की 12 बलुतेदार यांना उत्पन्नाचं साधन मिळवून द्यावं, बाहेर कोरोनानं मृत्यू आणि आतमध्ये उपाशी राहिल्यानं मृत्यू असं होऊ नये. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई कुर्ला मुंबई सेंट्रल आणि दादर इथून रेल्वेचं नियोजन करावं. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनीही आपल्या सूचना मांडल्या.